आत्मा शांत स्वरूप आहे. माझा पिता तोही तर शांतीचा सागर आहे. त्यानं मला शांतीचाच वारसा दिलेला आहे. आणि माझं जे घर आहे, मूळ घर, त्याचं नाव सुद्धा शांतीधाम आहे. म्हणजे माझ्या घरामध्ये पर्यायानं ते माझ्यामध्ये असलं पाहिजे. दुसरी गोष्ट की ही दुःख काही नेहमी करता बसून राहणारी नाहीयेत. पाहुणे किती दिवस असतात बरं घरात? 4 दिवसाचे. ते काही इथले अधिकारी नाहीयेत, ते काही मालक नाहीयेत. म्हणतानाच आपण म्हणतो पाहुणे, हा शब्द सिद्ध करतो की त्यांचं वास्तव्य, त्यांचा मुक्काम हा थोडे दिवसा करता आहे आणि ते हे सोडून निघून जाणार आहे. तस ही दुःख काही कारण संबंधानी या माझ्या जीवनामध्ये आलेली आहेत, ही तर जाणारच आहेत, ही काही कायम राहणारी नाही आहेत. मग मी त्याच जास्त चिंतन करून, सतत चिंतन करून, खूप खूप विचार करून मी माझी मनस्थिती का बरं बिघडून घ्यावी? बर, तिसरी गोष्ट, जर एखादं मी वापरत असलेलं साधन बिघडलं तर ते पुन्हा दुरुस्त कोणाला करावं लागणार आहे? मलाच करावं लागणार आहे ना, कारण ते माझ्या हातून बिघडलेलं आहे. मग माझी मनस्थिती बिघडली, स्वस्थिती बिघडली, तर तो दुसरा नाही रिपेअर करून देणार, दुसरा नाही बनवून देणार. कारण त्याचं रहस्य आहे की ती का बिघडली, नेमकी कुठं बिघडली हे सुद्धा मलाच ठाऊक आहे. म्हणजे त्याचाही रचयिता मीच आहे आणि मलाच पुन्हा ते काम सुरळीत करावं लागणार आहे, व्यवस्थित करावं लागणार आहे आणि माझं मन हे मला पुन्हा ठीक करावं लागणार आहे. चौथी गोष्ट की चला, आजपर्यंत होतं जीवनामध्ये काही पूर्व घटना घडल्या किंवा भविष्याच्या काही गोष्टींची मला काळजी किंवा चिंता होती, परंतु आता जे सद्गुरु शिव परमात्मा मला भेटलेले आहेत त्यांनी मला सूचना काय दिलेली आहे? सद्गुरूंनी मला आज्ञा काय केलेली आहे? त्यांनी मला आज्ञा केलेली आहे की तुला आता चिंता करायच्या नाहीत, परंतु तुला प्रभू चिंतन, माझं चिंतन, शक्ती आणि गुण आपल्यात कसे धारण होतील हे ईश्वरीय चिंतनच करायचे. त्यांनी सूचना दिलेली आहे की जे नवीन येणारं युग आहे, त्या ठिकाणचं जे जीवन आहे, देवताई जीवन, त्या ठिकाणी औषधाला सुद्धा दुःख नसणार आहे. त्या येणाऱ्या युगाचं नाव स्वर्ग, सुखधाम, अशोक वाटिका असंच आहे. आणि त्या युगामध्ये आपल्याला जाण्याकरता ते आपल्याकडून पुरुषार्थ करून घेत आहेत, अभ्यास करून घेत आहे, त्याची ती तयारी आपल्याकडून करून घेत आहेत. मग त्यांची सूचना, मी त्यांचा आत्मारूपी पुत्र, मी ईश्वरीय संतान या नात्यांना अंमलात नको का आणायला? त्यांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनानुसार मी त्या मार्गावर नको का चालायला. आपण आपल्या पूर्वीच्या जीवनामध्येही पाहत होतो, जर एखाद्या पूर्व घटनेचं, दुःखी घटनेचं चिंतन करून स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य ढासळलं तर भेटायला येणारे लोक सुद्धा काय म्हणतात, अरे किती दिवस त्या गोष्टींना पकडून बसलायस, विसर आता, सोड आता, हिम्मत ठेव, उत्साह ठेव, तू चल तर बरोबर, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. ते तर देहधारींचा दिलासा होता. इथे तर शिव परमात्मा सांगतात की अशाही दुःखाच्या परिस्थितीमध्ये तू फक्त एक माझ्याच बरोबर राहा, मला साथी बनव, मला सोबती बनव, माझ्या ईश्वरीय संघाचा तू लाभ घे, फायदा घे, तर तू याही परिस्थितीतून वर निघशील, बाहेर निघशील आणि त्याही गोष्टीमध्ये काही कल्याणच सामावलेलं आहे असं पुढे जाऊन तुला अनुभव होईल. लोक हो, मनुष्याच्या जीवनामध्ये एखाद्या भौतिक गोष्टींचं किंवा जीवितांचं काही नुकसान झालं, हानी झाली की त्याला ते फार मोठं अकल्याण वाटतं, नाही का? हो, आणि वाटणार ना, कारण तो विचार करू लागतो की आता माझं काय होणार, कसं होणार, आता माझ्याजवळ काहीच नाही. परंतु मला एक गोष्ट आठवते. एक कारखानदार होता आणि त्याचे ना 3 कारखाने होते, चांगल्या रीतीने चाललेले होते, प्रत्येक ठिकाणचं व्यवस्थापन उत्तम होतं, त्याच्या हाताखालचा कामगार वर्ग खूप चांगला होता आणि प्रत्येक वर्षी त्याला फायदाच व्हायचा, बरं का? आता प्रत्येक समयाचा वेगवेगळा चमत्कार आहे, वेगवेगळी शक्ती आहे. असंच कालचक्र पुढे सुरू झालं आणि मंदीचे दिवस आले, सगळेजण त्याचे अनुभवी आहेत ना. एक मंदी आणि एक महागाई, आणि अशा चक्रामध्ये हळूहळू काय त्याच्यावर ग्रहचारी होती म्हणा, त्याच्या एक एक कारखान्यामध्ये दिवसेंदिवस उतरती कला व्हायला सुरुवात झाली. हळूहळू ती कारखानदारी खाली खाली तो व्यवसाय बसत चालला, प्रत्येक ठिकाणी नुकसानच व्हायला लागलं, खूप खूप आर्थिक ओढाताण चालली आणि असं करत करत 3ही कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आले आणि बंद झालेही. आणि असं झाल्यानंतर तो थोडे दिवस एक भाड्याचं घर घेऊन राहत होता. तर मोठा कारखानदार असल्यामुळं अनेकांशी संबंध होते, संपर्क होते, अनेकांना मदतही केली होती, त्याच्यामुळं दिवसभर लोक त्याला भेटायला यायचे. आणि लोकांचा आपला बोलण्यामध्ये, वार्तालाप करण्यामध्ये एकच असा विषय असायचा, अहो तुमचे ते दिवस किती चांगले होते, काय परिस्थिती होती तुमची, काय तुमची शान होती, आज तुम्हाला या छोट्याशा भाड्याच्या घरात राहावं लागतंय. प्रत्येक जण येऊन तोच विषय उगाळायचा. पण तो मालक मोठा समजदार होता. त्यानं काय केलं, जे जे दिवसभर भेटायला येतील त्यांना तो एकच सांगायचा, अहो काहीच वाईट झालेलं नाही, अजूनही माझ्या आयुष्यात बरंच काही चांगलंय. पण काय झालं, लोक पुन्हा पुन्हा तोच विषय काढायचे. शेवटी त्यानं काय केलं, बाहेर एक बोर्ड लावला आणि बोर्डवर काय लिहिलं की यात सुद्धा फार मोठं कल्याण भरलेलं आहे, माझं काहीच नुकसान झालेलं नाही आणि सर्व लोकांना तो बोर्ड वाचून मोठं आश्चर्य वाटायचं. तर काही लोकांनी त्याला विचारलं, का हो म्हटले तुमचं काहीच नुकसान झालं नाही का? अहो म्हटले काय नुकसान झाले, माझी तब्येत अजून ठणठणीत आहे, माझ्या मनामध्ये पण काही बिघाड निर्माण झालेलं नाहीये, आजही मी घरामध्ये तर राहतच आहे, म्हणजे माझ्याकडे घर आहे, मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, अजून काय हवं असतं जीवनामध्ये. म्हणजे तशाही आर्थिक मंदीच्या परिस्थितीमध्ये चटके आणि फटके दोन्हीच्या मध्ये सापडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मनामध्ये हा सकारात्मक भाव, हे शक्तिशाली विचार रुजवले की मी भाड्याच्या घरात तर राहतोय ना, मला राहायला घर सुद्धा आहे, मग घर आहे तर त्या ठिकाणी माझं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं आहे, उत्तम आहे, माझी तब्येत चांगली आहे आणि या दोन्ही गोष्टी आहेत, तर तिथं मी कोणताही एखादा छोटा व्यवसाय अजूनही सुरू करू शकतो, माझ्याकडे ती बुद्धी तर आहेच, माझं मन तर खंबीर आहेच आणि मला तर सगळ्यात मोठा अनुभव पण आहे. आणि खरोखर फक्त या विचारांच्या माध्यमातून, या दृढ संकल्प शक्तीच्या माध्यमातून तो पुनश्च त्या उद्योग व्यवसायामध्ये तयार झाला. नुसता तयार नाही झाला, त्याने एक ऍक्शन प्लॅन आखला. नुसता ऍक्शन प्लॅन आखला नाही, त्याला कृतीमध्ये आणायला सुरुवात केली आणि कृतीमध्ये आणून तो पुन्हा त्या प्रगतीपथावर चमकायला लागला. हा कशाचा बरं चमत्कार, तर त्याच्याकडं त्या उद्योग व्यवसायामधला पूर्वीचा फार मोठा अनुभव होता. अशाच पद्धतीनं ज्या वेळेला अंतिम समय येईल, कल्पाचा अंत, कलियुगाचा अंत, त्यावेळेला आपल्याला फक्त एकच गोष्ट विनाशातून तारून नेणार आहे, ती म्हणजे राजयोगाचा अभ्यास आणि अभ्यासावर आधारित खूप काळाचा अनुभव. ही अनुभूती त्या महाभयंकर परिस्थितीमध्ये आपल्याला तारून नेणार आहे आणि कोणत्याही विपरीत विचित्र उलट्या सुलट्या घटनांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही, आपलं मन अप्रभावित राहील, आपली बुद्धी त्याही पासून निर्लिप्त राहील आणि आपलं हृदय धीर गंभीर राहील आणि आपल्याला एकच मंत्र आतून सुरक्षिततेची जाणीव करून देईल की वास्तविक पाहता या सर्व घटनेमध्ये, या सृष्टी परिवर्तनामध्ये प्रत्येक मानव प्राण्याचंच काय, प्रकृतीच्या पाच तत्वांचं सुद्धा फार मोठं कल्याणच सामावलेलं आहे, महाकल्याण सामावलेलं आहे. परंतु याच्याकरता आपल्याला हे माहिती पाहिजे की शिव या शब्दाचा अर्थच आहे कल्याणकारी. आणि जर कल्याणकारी परमात्मा या सृष्टीवर अवतरित झालेले आहेत, तर ज्याचा जो संस्कार, ज्याचा जो गुणधर्म, ज्याचं जे कर्म, ज्याचं जे कर्तव्य, तो केल्याशिवाय कधी राहील का? मग परमात्मा आलेलेच आहेत प्रत्येक मानव प्राण्याचं कल्याण करण्याकरता, आत्मपरिवर्तन करण्याकरता, त्याला एका नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरता. परंतु या सर्व गोष्टी जाणून घेण्याकरता आपण कमीत कमी एक 7 दिवस या प्राचीन राजयोगाचा अभ्यास करायला पाहिजे. ते धडे आपण जाणून घेतले पाहिजेत आणि ते जाणून घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आजही जे काही घडतं ना, तर त्या सर्व घटनांच्या मध्ये आपल्याला हे लक्षात राहील की हे होणार होतं, हे घडणार होतं, हे माझ्या म्हणण्यानं काही टळणार नव्हतं, हे सत्य होतं. आणि त्या सत्याला सामोरं जाण्याची शक्ती सर्व शक्तिवान शिव परमात्म्याकडून आपल्याला प्राप्त होते, ही त्यांची कृपाच म्हणावी लागेल. मनुष्य काय करतात, जीवनामध्ये पाहिजे तसं वागतात आणि वर काय म्हणतो, डॉक्टर साहेब मला वाचवा ना याच्यातून, माझा आजार लवकर बरा करा ना, मला लवकर आराम पडू दे हो, शक्य आहे? नाही ना, हसायचीच गोष्ट आहे ना. तसंच लोकसुद्धा आज काय करतात, इच्छा ठेवतात चांगल्या गोष्टींची, उत्तम गोष्टींची, परंतु करताना कसं करतात, त्याच्या उलट करतात. आणि म्हणून शिव परमात्म्यानी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वस्थितीमध्ये स्थित व्हा. आणि ह्या एकाच गोष्टीची अनुभूती करून देण्याकरता अर्जुनाला 18 अध्याय ऐकवावे लागले भगवंतांना. नाहीतर भगवंत तर ज्ञानाचे सागर आहेत, पर अर्जुनही हुशार होता, बुद्धिवान होता, मग पहिल्याच अध्यायात सगळं काम आटपायला पाहिजे होतं की नाही? कशाला एवढा वेळ लावायचा, 18 अध्याय लवकर काम झालं असतं ना. पण नाही ना तसं झालं. आपण काय म्हणतो, गीतेचे 18 अध्याय. आणि 18 अध्याय संपूर्ण झाल्यानंतर मग अर्जुनाची बुद्धी खऱ्या अर्थानं विकसित झाली, जागृत झाली, याच्यापेक्षा योग्य अयोग्य, विनाशी अविनाशी, लौकिक अलौकिक, या सर्व गोष्टींची त्याला अनुभूती व्हायला लागली. भगवंताचे विचार तर तो ऐकतच होता, कान होते, डोळे उघडे होते, सर्व कर्मेंद्रिया सचेतन होत्या, जागृत होत्या, बर समोरच समक्ष बसला होता, असं पण काही नाही लांब होता. बर युद्धही अजून सुरू झालेलं नव्हतं, ते तर पुढेच होणार होत. मग काय बर अडलं होत, काय बर कशाची बर अडचण होती? तर अडचण एकच होती, ऐकत होता ऐकत होता, परंतु त्या गोष्टींची प्रचिती अनुभूती किंवा ज्याला आपण म्हणूया सेल्फ रिअलायझेशन अँड गॉड रिअलायझेशन, आत्मअनुभूती आणि ईश्वरीय अनुभूती त्याला होत नव्हती. आणि ती जशी जशी व्हायला सुरुवात झाली, जसं आपण पाहतो ना की सकाळचा सूर्योदय झाला की फुलं कशी उमलतात, एकदम पण उमलत नाही पूर्णपणे, हळूहळू 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 पाकळ्या उमलायला लागतात आणि नंतर एकदम फूल विकसित होत. तस ज्ञान ऐकता ऐकता पहिल्यांदा सगळेच काही आपले प्रश्न सुटले जात नाही, कारण प्रश्न खूप असतात, कठीण असतात, ते सुद्धा हट्टी असतात. परंतु ज्ञानसूर्य परमात्म्यांच्या मध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की ते प्रत्येक आत्मारूपी बाळाचं समाधान करतातच. हा अनुभव आम्हा सर्व ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारींना आहे.